आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी. राज्यातल्या 34 जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधायुक्त सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर शुक्रवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात एकत्र सुनावणी. तमिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू आणि अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार अमेरिकी अर्थतज्ञ क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर. निवडणूक आयोगानं आज 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला मतदान होईल. मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला तर मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या सर्व राज्यांमध्ये 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. या 5 राज्यांमध्ये मिळून विधानसभेच्या 679 जागा आणि 16 कोटी मतदार आहेत. यात सुमारे 60 लाख मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. नागरिक कोणत्याही प्रकारच्या निवडणूक गैरप्रकारांची सी व्हिजिल ऍपद्वारे निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकतात. प्रत्येक तक्रारीला 100 मिनिटात प्रतिसाद मिळेल असं कुमार म्हणाले. बेकायदेशीर रोकड, दारू, मोफत वस्तू आणि अंमली पदार्थांची सीमा ओलांडून होणारी कोणतीही हालचाल रोखण्यासाठी 5 राज्यांमध्ये 940 हून अधिक आंतरराज्य सीमा तपासणी नाके उभारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज पहिली उमेदवार यादी जाहीर केली. 41 उमेदवारांच्या या यादीत लोकसभेतले 6 आणि राज्यसभेतले 1 अशा 7 खासदारांचा समावेश आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपानं आज 57 उमेदवारांचा समावेश असलेली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली. त्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना त्यांच्या सध्याच्या दुधनी मतदारसंघातून तर मंत्री नरोत्तम मिश्र यांना दतिया मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. 230 सदस्यीय विधानसभेसाठी भाजपानं आतापर्यंत 135 उमेदवार जाहीर केले आहेत. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज 64 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानुसार माजी मुख्यमंत्री रमण सिंग राजनंदगाव मतदारसंघातून, केंद्रीय मंत्री रेणुका सिंग भरतपूर सोनहाट मतदारसंघातून निवडणूक लढवतील. भाजपा प्रदेशाध्यक्ष अरुण साव यांना लोरमी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. राज्यातल्या 34 जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधायुक्त स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणं, 2035 पर्यंत आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाचा विचार करून राज्यासाठी आरोग्याचे सर्वंकष व्हिजन तयार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचेही निर्देश त्यांनी दिले. राज्यातल्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न झाल्यानं 13 जिल्हा रुग्णालयं बंद झाली आहेत. तसंच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे 12 जिल्हा रुग्णालयं हस्तांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे 25 जिल्ह्यांमध्ये नवीन अद्ययावत आणि सर्व सुविधा असलेली जिल्हा रुग्णालयं उभारण्याचे तसंच सध्या वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडलेल्या जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनामधून औषध खरेदीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे त्यांनी वेळ न गमावता आपापल्या जिल्ह्यातील औषध खरेदी, वैद्यकीय उपकरण खरेदी दरपत्रकानुसार तत्काळ करून घ्यावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य विभागात 19,695 पदं रिक्त आहेत. ती भरण्याची कार्यवाही TCS मार्फत सुरू आहे. पुढील महिन्यापर्यंत ही पदं भरली जातील हे पाहावं अशी सूचनाही त्यांनी केली. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात एकत्र सुनावणी होणार आहे. अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करणारी याचिका शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी सादर केली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा न्यायालयानं हे आदेश दिल्याची माहिती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाहीचं पालन झालं नाही याचा पुनरुच्चार अजित पवार गटानं आज केंद्रीय निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीत केला. पक्षाच्या गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात तसंच नियुक्तीमध्ये लोकशाही मूल्यांचं पालन झालं नाही असा दावा अजित पवार गटाचे वकील नीरज कौल यांनी केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि त्यांच्याकडे सर्वाधिक सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा या गटानं केला. या प्रकरणी पुढची सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे अशी माहिती शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली. त्यावेळी शरद पवार गटाचा युक्तिवाद सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात आज सकाळी झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर 2 मृतदेह बाहेर काढल्याचं पोलिसांनी सांगितलं. 2 दिवसांपूर्वी तामिळनाडू कर्नाटक सीमेवर फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 14 लोकांचा मृत्यू झाला होता. देशभरात जातनिहाय जनगणनेच्या कल्पनेला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीनं एकमतानं घेतला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंत काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेला कायम विरोध केला असल्याचं भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीनं सिक्कीममधल्या पूरपरिस्थितीचा आज आढावा घेतला. बहुतांश भागात रस्ते संपर्क पूर्वपदावर आल्याचं सिक्कीमच्या मुख्य सचिवांनी बैठकीदरम्यान सांगितलं. हवामानात सुधारणा झाल्यामुळे अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचं काम सुरू झालं असून आज सकाळी 80 जणांची सुटका केल्याचं ते म्हणाले. 28 बचाव छावण्या उभारण्यात आल्या असून तिथं 6,800 हून अधिक लोकांनी आसरा घेतला आहे. क्रीडा, सागरी उद्योग, सांस्कृतिक देवाणघेवाण, टांझानिया इथं औद्योगिक पार्क उभारणं आदी क्षेत्रात भारत आणि टांझानियामध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. डिजिटल परिवर्तन, सागरी माहितीची पारदर्शक देवाणघेवाण आदी गोष्टींचा यात समावेश आहे. देशातल्या सर्व एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये लवकरच आयुषला समर्पित एक विभाग कार्यरत असणार आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. ते आज मुंबईत आयुष अभियानाच्या विभागीय आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, अंदमान निकोबार आदी राज्यातले प्रतिनिधी उपस्थित होते. अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा अमेरिकी अर्थतज्ञ क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर झाला आहे. त्या हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. अर्थव्यवस्थेत महिलांचं योगदान आणि कमाई याविषयीच्या विस्तृत संशोधनाबद्दल गोल्डिन यांची निवड करण्यात आल्याचं स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसनं सांगितलं. कृषीप्रधान अर्थव्यवस्थेकडून औद्योगिकरणाकडे जगाची वाटचाल होत असताना महिलांना घर संसाराच्या मर्यादा पडल्यानं एकूण अर्थव्यवस्थेत त्यांच्या श्रमाचा सहभाग जवळजवळ 200 वर्ष वाढलाच नव्हता. 20व्या शतकाच्या सुरुवातीला सेवा क्षेत्रात वाढ झाल्यानंतर महिलांच्या सहभागात वाढ झालेली दिसून लागली असा निष्कर्ष गोल्डिन यांच्या संशोधनानं मांडला आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडनं नेदरलँडसमोर विजयासाठी 323 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा नेदरलँडच्या 28 षटकात 4 बाद 131 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी. राज्यातल्या 34 जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधायुक्त सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर शुक्रवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात एकत्र सुनावणी. तमिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू आणि अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार अमेरिकी अर्थतज्ञ क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.